मेरे शहर की छोटी यात्रा
Die kleine Tour durch meine Stadt.
एक साधारण घूमना जिसमें लेखक विभिन्न स्थानों का वर्णन करता है जैसे पार्क, पुस्तकालय और संग्रहालय ताकि मूलभूत शहरी शब्दावली को पेश कर सके.
Ein einfacher Rundgang durch eine typische Stadt, bei dem der Erzähler verschiedene Orte wie den Park, die Bibliothek und das Museum beschreibt, um grundlegendes städtisches Vokabular einzuführen.
मैं जल्दी उठता हूँ.
Ich wache früh auf.
मैं पार्क में जाता हूँ.
Ich gehe in den Park.
पार्क बड़ा और हरा है.
Der Park ist groß und grün.
मैं कई पेड़ देखता हूँ.
Ich sehe viele Bäume.
फिर मैं पुस्तकालय जाता हूँ.
Danach gehe ich zur Bibliothek.
मुझे पढ़ना पसंद है.
Ich liebe es zu lesen.
वहाँ कई किताबें हैं.
Es gibt viele Bücher.
पुस्तकालय के बाद मैं संग्रहालय जाता हूँ.
Nach der Bibliothek besuche ich das Museum.
संग्रहालय में पुरानी चीजें हैं.
Im Museum gibt es alte Sachen.
वहाँ मूर्तियाँ और चित्र हैं.
Es gibt Statuen und Gemälde.
कला सुंदर है.
Die Kunst ist wunderschön.
संग्रहालय के बाद मैं दोपहर का खाना खाता हूँ.
Nach dem Museum esse ich Mittagessen.
मैं एक छोटे कैफे में जाता हूँ.
Ich gehe in ein kleines Café.
कैफे आरामदायक है.
Das Café ist gemütlich.
मैं एक कॉफी पीता हूँ.
Ich trinke einen Kaffee.
शाम को मैं घर जाता हूँ.
Am Abend gehe ich nach Hause.
यह मेरा शहर में दिन था.
Das war mein Tag in der Stadt.
भावनाओं से भरा एक दिन.
Ein Tag voller Emotionen.
ये कहानी एक सामान्य कामकाजी दिन के बारे में है जहाँ नायक खुशी, आश्चर्य और दुख जैसी भावनाओं का अनुभव करता है जिससे पाठक को भावनात्मक भाव समझने में मदद मिलती है.
Eine Geschichte über einen typischen Arbeitstag, an dem der Protagonist verschiedene Emotionen erlebt, von Freude über Überraschung bis hin zu Traurigkeit, um den Leser dabei zu unterstützen, emotionale Ausdrücke zu verstehen.
सुबह में नायक खुश महसूस करता है.
Am Morgen fühlt sich der Protagonist fröhlich.
वो दिन के बारे में सोचता है.
Er denkt über den Tag nach.
काम की ओर जाते समय अचानक बारिश होने लगती है.
Auf dem Weg zur Arbeit regnet es plötzlich.
नायक आश्चर्यचकित है.
Der Protagonist ist überrascht.
उसने छाता नहीं लाया है.
Er hat keinen Regenschirm mitgebracht.
काम पर वो एक लंबी बैठक शुरू करता है.
Auf der Arbeit beginnt er mit einem langen Meeting.
पहले वो बोरियत महसूस करता है, फिर ये दिलचस्प हो जाता है.
Zuerst gelangweilt, wird es dann interessant.
बैठक के अंत में सभी ताली बजाते हैं.
Am Ende des Meetings applaudieren alle.
काम के बाद वो दोस्तों से मिलता है.
Nach der Arbeit trifft er Freunde.
वे साथ में कॉफी पीते हैं.
Sie trinken zusammen Kaffee.
नायक अपने दिन के बारे में बताता है.
Der Protagonist erzählt über den Tag.
दोस्त हंसते हैं और मजाक करते हैं.
Freunde lachen und machen Spaß.
शाम को नायक घर जाता है.
Abends geht der Protagonist nach Hause.
वो थोड़ा थका हुआ महसूस करता है.
Er fühlt sich ein wenig müde.
घर पर वो दिन भर को याद करता है.
Zu Hause erinnert er sich an den ganzen Tag.
वो अनुभवों के लिए आभारी है.
Er ist dankbar für die Erlebnisse.
वो हर दिन नई चीजें सीखता है.
Er lernt jeden Tag neue Dinge.
एक मुस्कान के साथ वो सो जाता है.
Mit einem Lächeln schläft er ein.
रेस्तरां में एक शाम.
Ein Abend im Restaurant.
एक जोड़ी एक प्रसिद्ध रेस्तरां जाती है, अपनी पसंदीदा खाने की चीजें मंगाती है और वेटर के साथ एक साधारण बातचीत करती है जबकि वे मेन्यू और सेवा के बारे में बात करते हैं.
Ein Duo besucht ein bekanntes Restaurant, bestellt ihre Lieblingsspeisen und führt eine einfache Konversation mit dem Kellner, während sie über die Speisekarte und den Service sprechen.
वे बड़ी खुशी के साथ रेस्तरां में दाखिल हुए.
Sie betraten das Restaurant mit großer Freude.
वेटर ने उन्हें दोस्ताना तरीके से अभिवादन किया.
Der Kellner begrüßte sie freundlich.
दोनों ने एक खाली मेज पर बैठ गए.
Die beiden setzten sich an einen freien Tisch.
एक वेटर ने उन्हें मेन्यू दिया.
Ein Kellner brachte ihnen die Speisekarte.
उन्होंने जल्दी से अपनी पसंदीदा व्यंजन चुने.
Sie entschieden sich schnell für ihre Lieblingsspeisen.
वेटर ने उनकी ऑर्डर ली.
Der Kellner nahm ihre Bestellung auf.
उन्हें अपने दिन के बारे में बात करना शुरू कर दिया.
Sie begannen über ihren Tag zu sprechen.
वेटर ने उनके पेय प्रदान किए.
Der Kellner brachte ihre Getränke.
उन्होंने पेय के अच्छी गुणवत्ता की प्रशंसा की।
Sie lobten die gute Qualität der Getränke.
जल्द ही उनका खाना भी आ गया।
Bald kam auch ihr Essen.
खाना स्वादिष्ट दिख रहा था।
Das Essen sah köstlich aus.
उन्होंने खाना शुरू किया और उसका आनंद लिया।
Sie begannen zu essen und zu genießen.
रेस्तरां में वातावरण सुखद था।
Die Atmosphäre im Restaurant war angenehm.
उन्होंने जगह के माहौल की प्रशंसा की।
Sie lobten das Ambiente des Ortes.
खाना खाने के बाद उन्होंने मिठाई मंगवाई।
Nach dem Essen bestellten sie Desserts.
मिठाई भी बहुत स्वादिष्ट थी।
Die Desserts waren ebenso lecker.
अंत में वे बहुत संतुष्ट थे।
Am Ende waren sie sehr zufrieden.
उन्होंने वेटर का धन्यवाद किया।
Sie bedankten sich beim Kellner.
वो एक सफल शाम थी।
Es war ein gelungener Abend.
वे मुस्कुराते हुए रेस्तरां से बाहर आए।
Sie verließen das Restaurant mit einem Lächeln.
वो एक अमित शाम थी।
Es war ein unvergesslicher Abend.
परिवार की पार्टी में अभिवादन।
Begrüßung bei der Familienfeier.
बड़ी पारिवारिक समारोह में आगमन, जहां विभिन्न अभिवादन और विदाई वाक्यांशों का मुख्य केंद्र है, ताकि रोजमर्रा के जीवन में उनके उपयोग का प्रदर्शन किया जा सके।
Die Ankunft auf einer großen Familienfeier, bei der verschiedene Begrüßungs- und Abschiedsphrasen im Mittelpunkt stehen, um deren Anwendung im Alltag zu demonstrieren.
एक स्वस्थ जीवन की ओर।
Auf dem Weg zu einem gesunden Leben.
ये कहानी नियमित शारीरिक गतिविधियों की चुनौतियों और लाभों के बारे में है और विभिन्न खेलों जैसी फिटनेस आदतों पर विस्तृत चर्चा करती है।
Eine Geschichte, die sich mit den Herausforderungen und Vorteilen regelmäßiger sportlicher Aktivitäten beschäftigt und verschiedene Sportarten sowie Fitnessroutinen detailliert diskutiert.
कलाकार और उसकी रंगपट्टिका।
Der Künstler und seine Farbpalette.
एक गहन अंतर्दृष्टि जो एक चित्रकार की दुनिया में झांकती है, जहां वो रंगों और आकृतियों का चयन करता है ताकि एक अनोखी कला रचना बना सके और विभिन्न रंगों और ज्यामितीय आकृतियों के पीछे की जटिलताओं की खोज करे।
Ein tiefgründiger Einblick in die Welt eines Malers, der Farben und Formen auswählt, um ein einzigartiges Kunstwerk zu schaffen und dabei die komplexen Bedeutungen hinter verschiedenen Farbtönen und geometrischen Formen zu erkunden.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.